तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो।
नमस्कार, मी गणेश आचार्य बोलतोय। तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन मेरे और कलाकार श्रुती के साथ।
ऍक्शन।
तर मग तुम्हाला तुमचा पहिला ब्रेक एवढ्या लहान अवस्थेत मिळाला, तो कसा मिळाला, तुम्ही कुठे गेला होता, त्याबद्दल आम्हाला खूप उत्सुकता आहे।
हा, सर्वात पहिला मला 13 वर्षामध्ये एक भोजपूरचे कोरिओग्राफर आहेत कानू मुखर्जी, भोजपुरी फिल्म करतात ते माझ्या आईला बोलले की मैं गणेश को लेके जाना चाहता हूँ भोजपुर में 2 महीने के लिए। आणि एवढा त्रास होता, एवढा त्रास होता। माझी आई बोलले ठीक आहे, मी बोलला आईला मी जाणार। आम्ही 3 महिने काढले तिथे, त्यांनी मला 400 रुपये दिले त्यावेळी, बहुत बड़ी बात होती है 400 रुपये। आणि त्या आईला आणून दिले मी, बोला अब और कमाऊंगा।
3 महिने तुम्ही ट्रेनिंग घेतली, तुम्ही 3 महिने?
हां, म्हणजे मी नवाच होतो, मला नुसतं डान्स यायचं नावासाठी, त्यांनी नुसतं नावासाठी मला घेऊन गेलेला बस। त्यांना एक असिस्टंट पाहिजे होता आणि असं म्हणजे खूपच त्रास होता। ते तिथे एवढे मच्छर विच्छर होते, मच्छरदाणी झोपायचे, मी बाहेर झोपायचो आणि ते, पण काय की करायचं आहे, काही नाही काही म्हणजे पैसे कमवायचे आहेत। मला माहीत नव्हतं की मी एवढा मोठा गणेश आचार्य कोरिओग्राफर बनणार, कुठे ना कुठे ते माझ्या आईचा आशीर्वाद होता, माझ्या आईची ताकद होती, म्हणून मी इथे आहेच।
आणि मग तिथून तुम्ही अनेक फिल्म्सचे आत्ताही करताय, म्हणजे आत्ताही तुम्ही ॲक्च्युली गोलमाल 4 आणि जुडवाच्या शूटसाठी कदाचित निघणार आहात ना?
वाटू, म्हणजे माझ्यासाठी बिग अचीवमेंट आहे, गोलमाल 1 पासून गोलमाल 4, सिंगम 2 आणि जुडवा 1 बी मी केलं आणि जुडवा 2 बी मी करतो आहे आफ्टर 20 इयर्स। तर माझ्यासाठी चिकार मोठी गोष्ट आहे की मी आता बी आहे तिथं, बिकॉज काम बोलतो, तुमचं काम चांगलं आहे तुम्हाला कामसाठी बोलवणार, ते आता असो कधी बी असो। थँक्स फॉर माय ऑडियन्स, ते मला सपोर्ट करतात, माझ्या कामाला प्रेम करतात।
आणि मग बॉलिवूडमध्ये तुम्ही पहिली मोठी फिल्म कुठली केली की ज्यामुळे तुम्हाला एक ओळख मिळाली?
मला गोविंदाने चिकार सपोर्ट केला, माझ्या बहिणीने सांगितलं गोविंदाची तुझ्या स्टाईल भेटते, भेट गोविंदाने मला डेव्हिड धवनला भेटवलं, डेव्हिड धवनने मला साजनचेले ससुराल दिली, मग खुली नंबर 1 दिली गोरिया चुराना मेरा जी हौसने सुहाना, तो गाणं मला भेटलं, मग मला घातकचं गाणं भेटलं मारा रे कोई आय तो ले जाय। असा करता करता माझी पहिली 95 म्हणजे 91 पासून मी केलं चालू करू काय, पण सक्सेस नव्हती एवढी, स्ट्रगल स्ट्रगल स्ट्रगल। 95 माझी पहिली पिक्चर रिझली कुली नंबर 1 आणि तो गाणं हिट झाला, मग त्याच्यानंतर मग मी पाठी बघितलंच नाही, त्यांना स्टार्टेड लर्निंग। आज बी मी लर्नरच आहे, गुरु समजत नाही स्वतःला, मास्टर समजत नाही, आणि आपल्या कामाला बघून त्याच्यातली घाणेरडी वस्तू काढून परत चांगलं काय करतं विचार करतो।
तुम्ही मध्ये उल्लेख केला की तुम्ही कमलजींकडे काम केलं, तर त्याच्याबद्दल मला सांगा की त्यांना तुम्ही असिस्टंट म्हणून काम केलं होतं आणि ते कसं झालं?
कमल मास्टरजीकडे मी कंप्लीट असिस्टंट कधीच नव्हतो, त्यांच्याकडे ग्रुप आणि असिस्टंट दोन्ही करायचो, कारण की ते स्वतःच सगळं करायचे। पण एज ऑफ 16 to 18 18 वर्षांपर्यंत मी त्यांच्यावर काम केलं आणि बेसिकली त्यांचा हातच आहे माझ्या, मी त्यांच्यावर चिकार शिकलो की कसं पटकन गाणं करायचं, कसं स्टाईल द्यायचा, जैसा देश आहे वैसा भेस, अगर धर्मजी तो धर्मजी कैसा नचाने का, तो सनी देओल कैसा नचाने का, तो गोविंदा तो उसको कैसा नचाने का, अमिताभ बच्चन कैसा नचाने का, तो वो मैं उनसे सीखाऊँ कि जैसा आर्टिस्ट है उसको उसके हिसाब से स्टाइल करने का, क्योंकि हम लोग पर्दे के पीछे उन्हें पर्दे के आगे होते। मी जेव्हा 18 वर्षांमध्ये मी सोडून चाललो होतो तो मी त्यांच्या पाया पडलो, बोलं की मॅसेज मी जा रहा हूँ, मैं खुद का कुछ करना चाहता हूँ। तो बसलेले तिथे लांब, मी दरवाजा गेलो तर मला आवाज दिला, बोला गणेश, तुम्ही टर्न केला, बोला अभी मुडा फिर मत मुडना, मोठी टीप दिली त्याने मला, अब पीछे मुडके देखा फिर मत देखना, तो त्यांचा आशीर्वाद होता।
यु नो, असं असतं ना की आपण ज्यांना स्क्रीनवर बघतोय त्यांना आपण नाचवतोय, कुठल्या ॲक्टरला म्हणजे त्यावेळेस, कारण तुमची सुरुवात होती, आता तर ऑफकोर्स यू आर लाईक प्रो इन इट, ऑफकोर्स कोणी पण तुमच्यासमोर तेवढ्याच कॉन्फिडेंटनी उभा राहतं की यार चला आता मला गणेश आचार्य कोरिओग्राफ करणार आहेत, पण मला सांगा की त्यावेळेस तुम्हाला कोणासमोर दडपण आलं होतं?
अमितजी बरोबर काम करताना सर्वात पहिला, इट्स अमितजी बरोबर मी केलेलं लाल बादशाहचं एक गाणं, मग मी अमितजीवर माझी चांगली ट्यूनिंग झाली, मग अमितजीला मी मोठं गाणं हिटबीत दिलं, एक पंजाब बंदिल चुरा केले गई सोना सोना। अमितजीवर आता माझं घरचं सेलिब्रेशन आहे, म्हणजे ते मला एवढं प्रेम करतात, इज लाईक माय फादर, माझ्या कुठल्याही कामाला ते साथ देतात, स्वामीमध्ये बोलो, हे ब्रोममध्ये, आता माझ्या भिकारी ही पिक्चर जे 4 ऑगस्टला त्याचा मुहूर्त त्यांनी केलेला। तर अमितजीवर मला थोडंसं पहिलं गाणं करताना असं वाटलं यार मी करूंगा की नाही करूंगा, पण ते एवढे प्रेमळ आहेत, कांदळात ठेवून काजू खायला द्यायचे, पिस्ता खायला द्यायचे, मेरे को अच्छा अच्छा मुवमेंट देणार साफ साफ, बट ही सुपर, त्या माणसांचा हात माझ्या पाठीवर आहे, माझ्या डोक्यावर आहे, आय एम लकी।
क्या बात आहे. सो अशी तुमची जर्नी पुढे पुढे जाऊ लागली आणि मग कोणत्या ॲक्टरला नाचवणं तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट गेलं, कारण देर आर ॲक्टर्स हू डझंट डान्स. सो त्यांच्यासमोर काय झालं होतं?
मला सर्वात जास्त डान्स करायला त्रास वाटतो गोविंदाचा, ऋतिक रोशन या जे मोठे मोठे चांगले डान्सर आहेत त्यांच्यासाठी मला चिकट डिफिकल्ट वाटतं. आणि मला सर्वात जास्त इझी वाटतं सनी देओल या लोकांबरोबर. त्याचं कारण आहे, कारण की सनी देओलला मी जे बोलेन ते काय बी करेल, मी बोलेन जसा बूट जसा बस तसं करेल, पण बाकी लोकांना बोललं ना त्याला नवीन नवीन काहीतरी करावं लागतंय. तर माझ्यासाठी चिकट त्रास तो आहे, तो नाही आहे की ज्यांना येत नाही ते चुपचाप जे बोलतात ते करतात, पण ज्यांना जे येतं येतं त्यांच्यासाठी नवीन करावं लागतंय. तर दॅट इज टफ फॉर मी.
आता मला सांगा की तुमची बायको तुम्हाला, कारण तुम्ही कॉलेज तर केलं नाहीत, मग मला सांगा तुमची बायकोची भेट कधी झाली, कशी झाली, कुठे झाली?
माझ्या बायकोचं नाव विधी आचार्य आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये ज्युनियर आर्टिस्ट सप्लायर करतात. तर नंदा फॅमिली म्हणजे पप्पू लेखराज हे माझे खास मित्र होते आणि त्यांचे वडील मला चिकार प्रेम करायचे. ते यार पंजाबी बेसिकली, आणि मला त्याला कोणी आपल्या घराचा लहान मुलगा मानलेला. तर माझ्या आईने त्यांना सांगितलं की माझ्या मुलग्याला लग्न करायचं आहे, आणि मी आईला एवढं प्रेम करतो की मी आईच्या कुठल्याही गोष्टीच्या पुढे जात नाही. माझ्या आईने त्यांना सांगितलं, त्यांनी दिल्लीमध्ये आपल्या घराची एक मुलगी शोधली आणि माझं अरेंज मॅरेज झालं आहे. येस, इट्स नॉट लव मॅरेज. दिल्लीमध्ये पंजाबी मुलगीबरोबर लग्न केलं आणि आय एम सो लकी की माझी बायको विधी आचार्य आहे. तिने मला जे सांभाळलं आहे, जे आज मी एवढं पाहतंय जसं, त्याच्यामध्ये तिचाच हात आहे मोठा.
93.5 रेड एफ एम बजाते रहो.
लाइट्स कॅमेरा ऍक्शन कट इट.